यशया अध्याय 59 पहा, उद्धार करवत नाही इतका परमेश्वराचा हात तोकडा झाला नाही, ऐकू येत नाही इतका त्याचा कान मंद झाला नाही। तर तुमचे अपराध तुम्ही व तुमचा देव यांच्यामध्ये आड भिंतीप्रमाणे झाले आहेत। तुमच्या पातकांमुळे तो तुम्हास दर्शन देत नाही, तुमचे ऐकत नाही, कारण तुमचे हात रक्ताने तुमची बोटे अधर्माने विटाळली आहेत। तुमची वाणी असत्य आहे, तुमची जिव्हा दुष्टतेचे शब्द पुटपुटते। धर्मास अनुसरून दावा करणारा कोणी नाही आणि सत्यास मरून खटला चालविणारा कोणी नाही। लोक पोकळ गोष्टींवर भिस्त ठेवितात, कपटाने बोलतात, ते उपद्रवरूप गर्भ धारण करीतात आणि अनर्थाला जन्म देतात। ते नागाची अंडी उभवितात, कातिणीचे जाळे विणितात। त्यांची अंडी खाणारा मरणारच, त्यातले एकादे चिरडिले तर त्यातून फुरसे निघते। त्यांची जाळी पांघरण्याच्या उपयोगी नाहीत, ह्या आपल्या विणकामाने त्यांना स्वतःस झाकता येत नाही। त्यांची कामे केवळ उपद्रवजनक होत, त्यांच्या हातून बलात्काराची कामे होतात। त्यांचे पाय दुष्कर्म करण्यास धावतात, निर्दोष रक्तपात करण्यास त्वरा करीतात। त्यांच्या कल्पना अधर्माच्या असतात, त्यांच्या मार्गात नाश व विध्वंस असतात। शांतीचा मार्ग त्यास ठाऊक नाही, त्यांच्या वाटात न्याय नाही। ते आपणासाठी वाकडे मार्ग करीतात, त्या मार्गांनी चालणाऱ्या कोणासही शांती ठाऊक नाही। म्हणून न्याय आम्हापासून दूर राहतो, दोषमुक्तता आम्हास प्राप्त होत नाही। आम्ही प्रकाशाची अपेक्षा करीतो तो अंधकार, उजेडाची आशा करीतो तो आम्ही काळोखात चालू लागतो। आम्ही अंधळ्यासारखे भीत चाचपतो, नेत्रहीनाप्रमाणे चाचपतो। संधिप्रकाशात अडखळावे तसे मध्यान्न समयी अडखळतो। धष्टपुष्टांमध्ये आम्ही मृतवत आहो। आम्ही सगळे अस्वलांसारखे गुरगुरतो, पारव्यांसारखे घुमत राहतो। आम्ही न्यायाची अपेक्षा करीतो तो त्याचा पत्ता नाही। तारणाची आशा धरीतो तो ते आम्हापासून दूर राहते, कारण आमचे अपराध तुझसमोर बहुत आहेत। आमची पातके आम्हाविरुद्ध साक्ष देतात, आमचे अपराध आम्ही जाणून आहो। आमची दुष्कृत्ये आम्हास ठाऊक आहेत। धर्मच्युती परमेश्वराचा अभेर, आमच्या देवास अनुसरण्यास माघार घेणे, छलसूचक व असत्य भाषण करणे, लबाडी मनात योजून ती बोलून दाखविणे, ही ती आहेत। न्यायाला मागे ढकलले आहे, धार्मिकता लांब उभी राहिली आहे, कारण चवाठ्यांवर सत्य अडखळून पडले आहे। तेथे सरळतेचा प्रवेश होत नाही, सत्याचा अगदी अभाव झाला आहे। दुष्कर्मापासून दूर राहणारा बळी पडतो। परमेश्वराने हे पाहिले व न्याय नाही म्हणून त्याची इतरजी झाली। कोणीच कर्ता पुरुष नाही हे त्याला दिसून आले, कोणी मध्यस्थ नाही म्हणून तो विस्मित झाला। तेव्हा त्याच्याच बाहूने त्याला सहाय्य केले, त्याच्या न्यायत्वाने त्याला आधार दिला। त्याने उरस्त्राणाप्रमाणे न्यायत्व धारण केले व आपल्या मस्तकी तारणरूप शिरस्त्राण घातले। सूडरूपी पेहराव तो ल्याला, आवेशरूप झग्याने आपले अंग त्याने झाकिले। ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे तो प्रतिफळ देईल। म्हणजे आपल्या शत्रूस संताप आणील, आपल्या वैर्यास शासन करील, द्वीपांचे उसने फेडील, ते मावळतीपासून परमेश्वराच्या नामाचे भय बाळगतील, सूर्याच्या उगवतीपासून त्याच्या प्रतापाचे भय बाळगतील, कारण शत्रू पाण्याच्या लोंढ्यासारखा येईल, तेव्हा परमेश्वराचा आत्मा त्याजविरुद्ध झेंडा उभारील, तो सियोनाकडे आणि याकोबापैकी जे अधर्मापासून परावृत्त झाले त्याजकडे उद्धारकर्ता म्हणून येईल, असे परमेश्वर म्हणतो। परमेश्वर म्हणतो, माझा तर त्यांच्याशी हाच करार, तुझवर असलेला माझा आत्मा, तुझ्या मुखात घातलेली माझी वचने, तुझ्या मुखातून, तुझ्या संतानाच्या मुखातून व तुझ्या संतानाचे जे संतान त्याच्या मुखातून आतापर्यंत पुढे सर्व काळ निघून जावयाची नाहीत, असे परमेश्वर म्हणतो।